चीनीमंडी.com पॉडकास्ट। ऊस थकबाकी लवकर न मिळाल्यास आंदोलन करण्याचा भाकियूचा इशारा। लोकांच्या समस्यांचे निराकरण न झाल्याने संतापलेल्या भाकियू कार्यकर्त्यांनी ऊस थकबाकी न भागवल्याने नाराजी व्यक्त केली आहे। एसडीएम यांना निवेदन देऊन जनहिताकडे दुर्लक्ष केल्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। भाकियू भानुगटाचे कार्यकर्ते गुरुवारी तहसील मुख्यालयावर एकत्र आले। त्यांनी प्रदेश महासचिव सरणजित गुर्जर आणि प्रदेश उपाध्यक्ष कृष्णबीर गब्बर यांच्या नेतृत्वामध्ये एसडीएम यांना निवेदन देऊन जनहिताशी संबंधित समस्यांचे निराकरण न झाल्याने मोठी नाराजी व्यक्त केली आहे। सरणजित गुर्जर यांनी सांगितले की गड मेरठ रोडवर जागोजागी असणारे खड्डे दुर्घटनेचे मुख्य कारण आहेत, ज्यामध्ये अनेक प्रवाशांचा जीव गेलाय। त्याबरोबरच आतापर्यंत महिला मुलांसह डझनभर लोक गंभीररित्या जखमी झालेत। प्रदेश उपाध्यक्ष कृष्णबीर गब्बर यांनी सांगितले की ऊस थकबाकी न भागवल्याने आर्थिक संकटात असणारे शेतकरी गरजेसाठी बँकांसह सावकारांकडून व्याजावर कर्ज घेत आहेत, पण सिंभावली साखर कारखान्याला घेराव घालण्याच्या दरम्यान जिल्हा आणि तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी 15 दिवसांमध्ये ऊस थकबाकी भागवण्याचे आश्वासन दिले होते। ते 2 महिन्यानंतरही पूर्ण झाले नाही। एसडीएम विजयवर्धन तोमार यांनी विश्वास व्यक्त केला की जनहिताशी संबंधित समस्यांचे प्रभावीपणे निराकरण करण्याबरोबर शेतकऱ्यांना ऊस थकबाकी लवकरात लवकर भागवली जाईल। यावेळी कुंवर पाल चौहान, मनोज प्रधान, आदेश गुर्जर, रामवीर सिंग, भुलेराम गोपाल सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते।